नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डेटा स्ट्रक्चर मधील सॉर्टिंगचे कन्सेप्ट आपण बघणार आहोत. तर आपल्याला डेटा हा सॉर्ट करण्याची गरज का असते? कलेक्शन ऑफ नेम्स आपण अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार अरेंज करतो, त्याप्रमाणे कॉलेज किंवा शाळेमधील स्टुडंटचा डेटा हा आपण त्यांच्या ग्रेडनुसार अरेंज करतो. आणि डेटा सर्च करण्यासाठी फर्स्ट स्टेप म्हणजे कुठली? तर डेटा आधी सॉर्ट करणे. डेटा सॉर्ट करताना बेसिकली दोन स्टेप यामध्ये इन्व्हॉल्व असतात. त्या कुठल्या? तर दोन आयटम मधील कम्पॅरिझन ही एक फर्स्ट स्टेप आहे. आणि सेकंड स्टेप म्हणजे ते दोन आयटम्स स्वॅप करणे किंवा एक आयटम हा कॉपी करणे. या दोन स्टेप सॉर्टिंग मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. तर सॉर्टिंग आपण जनरली कुठे कुठे करतो? तर सॉर्टिंग करताना आपण बघा, लायब्ररी मध्ये बुक्स हे सॉर्टिंग ऑर्डरने लावतो. त्याचप्रकारे सॉर्टिंग इंडिव्हिज्युअल्स बाय हाईट, सॉर्टिंग मूवीज इन ब्लॉक बुस्टर. अल्फाबेटिकल नुसार आपण मूवीज या सॉर्ट करतो, त्याप्रमाणे सॉर्टिंग नंबर्स सिक्वेन्शियली. अशा बऱ्याच ठिकाणी आपण सॉर्ट मेथडचा यूज हा करतो. डेटा ऑर्गनाइज करण्यासाठी डेटा स्ट्रक्चर मध्ये नंबर ऑफ वेज हे अवेलेबल आहे. सर्च प्रोसेस ही डेटा ऑर्गनाइज करण्यासाठी मोर इफिशियंट आहे हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. पण जर डेटा हा प्रॉपर ऑर्डर मध्ये स्टोअर असेल तर डेटा सर्च करून तो रिट्राइव्ह करणे अगदी इझी होते. म्हणजे डेटा हा आपल्याला लवकरात लवकर रिट्राइव्ह करता येतो जर लिस्ट ही प्रॉपर ऑर्डर मध्ये असेल तर. यावरनं आपल्याला काय लक्षात येते? तर सॉर्टिंग ही प्रोसेस डेटा ऑर्गनाइज करण्यासाठी मोर इफिशियंट आहे. म्हणजेच सर्च करण्यासाठी डेटा सॉर्ट असणे आवश्यक आहे, म्हणजे त्याने आपला वेळ वाचतो. सर्च करण्यासाठी आधी डेटा सॉर्ट असणे फार महत्वाचे आहे हे मी तुम्हाला एका छोट्याशा उदाहरणाने एक्सप्लेन करते. बघा, तुम्हाला जर एखादी बुक हवे आणि ते बुक तुम्ही लायब्ररीत शोधायला गेले आणि ते बुक तुम्हाला लायब्ररीत मिळेल असं तुमच्या टीचर्सने वगैरे सांगितले, मग ते बुक तुम्ही लायब्ररीत घेण्यासाठी गेले. पण लायब्ररीमध्ये तुम्हाला माहिती आहे बुक्सची संख्या ही किती जास्तीत जास्त असते ते. आणि हे बुक्स प्रॉपर सिक्वेन्सने किंवा प्रॉपर ऑर्डरने अरेंज जर केलेले नसतील तर तुम्हाला तुम्हाला हवे असलेले बुक हे शोधण्यासाठी किती वेळ लागेल ना? इमॅजिन करा किती वेळ लागेल. वेळ हा सांगताच येणार नाही, कारण इतक्या बुक्स मधून तुम्हाला हवे असणारे बुक शोधणे, तेही अशा कंडिशन मध्ये सगळे बुक असे अरेंज नसतील केलेले, तर फार कठीण आहे. पण या उलट जर बघा, बुक हे व्यवस्थित पोझिशन मध्ये स्पेसिफिक ऑर्डरने जर शेल्व केलेले असतील तर तुम्हाला बुक शोधणे हे अगदी इझी होईल. म्हणजे जर स्पेसिफिक ऑर्डरने हे बुक्स अरेंज केलेले असतील तर तुम्हाला तुम्हाला हवे असणारे बुक शोधणे अगदी सोपे होईल. तर म्हणून कुठलीही गोष्ट सर्च करण्यासाठी तो डेटा हा सॉर्टेड असणे आवश्यक आहे, म्हणजे त्याने सर्च करण्यासाठी वेळ हा कमी लागतो. आता आपण सॉर्टच्या काही कन्सेप्ट बघणार आहोत. त्यातील फर्स्ट कन्सेप्ट म्हणजे सॉर्ट ऑर्डर. डेटा ऑर्डर असणे म्हणजे काय? तर डेटा हा असेंडिंग ऑर्डर मध्ये आहे किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आहे. डेटा हा जर ऑर्डर मध्ये ऑर्गनाइज असला, म्हणजे असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये, तर त्यालाच सॉर्ट ऑर्डर असे म्हणतात. याचं एक्झाम्पल म्हणजे एक्झाम झाल्यानंतर बघा, तुमची जी मेरिट लिस्ट लागते ती मेरिट लिस्ट ही तुमच्या पर्सेंटेज नुसार लावलेली असते. तर त्यासाठी पर्सेंटेज हे डिसेंडिंग ऑर्डरने ऑर्गनाइज केले जातात, म्हणजे त्यावरून तुम्हाला रँक ही ठरवता येते. तुम्हाला स्लाइड नंबर 6 वर एक टेबल दिलेला आहे, त्यात बघा, त्यात तीन कॉलम्स आहेत, स्टुडंट नेम, पर्सेंटेज ऑफ मार्क्स आणि रँक. त्यामध्ये पर्सेंटेज ऑफ मार्क्स हे डिसेंडिंग ऑर्डरने दिलेले आहे आणि त्यानुसार रँक ही दिलेली आहे. फर्स्ट नेम बघा अंकिता, तिला पर्सेंटेज किती? 90. आणि रँक काय आली म्हणून? तिची फर्स्ट. आणि त्याचप्रमाणे सेकंड नेम संचित, पर्सेंटेज 80% आणि रँक ही सेकंड रँक. त्यानंतर थर्ड नेम दिशा, पर्सेंटेज ऑफ मार्क्स 85% आणि रँक काय येणार मग? थर्ड. त्याचप्रमाणे इतर स्टुडंट्स नेम आणि त्यांचे मार्क्स आणि त्यावर त्यांची रँक ही ठरवलेली आहे. म्हणजे यावरून तुम्हाला लक्षात आले का जर तुम्हाला रँक ठरवायचे आहे तर पर्सेंटेज ऑफ मार्क्स हे तुमचे ऑर्डर आहेत, म्हणजे त्यांना एक स्पेसिफिक ऑर्डरने अरेंज केलेले आहे, त्यामुळे तुम्हाला रँक ठरवणे हे सोपे झाले. त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत सॉर्ट स्टॅबिलिटी. आता सॉर्ट स्टॅबिलिटी काय असते? अ सॉर्टिंग मेथड इज सेड टू बी स्टेबल इफ ऍट द एंड ऑफ द मेथड आयडेंटिकल एलिमेंट्स ऑकर इन द सेम रिलेटिव्ह ऑर्डर ऍज इन द ओरिजिनल अनसॉर्टेड सेट. म्हणजे सॉर्टिंग करताना जर दोन सारखे एलिमेंट्स असतील तर तेव्हा काळजी घ्यावी लागते. डुप्लिकेट की असेल तर ऑर्डर रेकॉर्ड हा प्रिझर्व करणे मोस्ट इम्पॉर्टंट असते. तुम्हाला स्लाइड नंबर 7 वर जे उदाहरण दिलेले आहे त्यात बघा, फर्स्ट टेबल बघा, त्यामध्ये फर्स्ट टेबल, आता ही जी लिस्ट आहे ही अनसॉर्टेड सिक्वेन्स मध्ये आहे आणि इला आपल्याला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये सेट करायची आहे. तर बघा, सेकंड जी तुम्हाला सिक्वेन्स दिलेली आहे ती डिसेंडिंग ऑर्डर मध्ये सेट केलेली आहे. पण यात बघा, रानू आणि दर्शील या दोन स्टुडंटचे मार्क्स सेम आहे, म्हणजे रानूला पण 90 मार्क्स आहे आणि दर्शीलला पण 90 मार्क्स आहे. तर आता यात यांचे लोकेशन ठरवणे अवघड आहे. तर आता यात काय करायचे, यांच्या दोघांच्या नावानुसार आपण त्याची लोकेशन ठरवायची. आता एकाचे नाव आहे रानू आणि दुसऱ्याचे नाव आहे दर्शील, तर अल्फाबेटिकल सिक्वेन्स नुसार डी हा आरच्या आधी येतो, म्हणून आपण काय करणार, हे दोन या दोन स्टुडंटचा डेटा हा स्वॅप करणार, म्हणजे दर्शील हा आधी घेणार आणि रानू हा नंतर घेणार. तर या प्रकारची ही सॉर्ट स्टॅबिलिटी असते. म्हणजे सेकंड लिस्ट मध्ये आपण स्टेबल सॉर्ट मेथड युज केली, पण त्या दोघांना सारखे मार्क्स असल्यामुळे आपण इथं अनस्टेबल सॉर्ट मेथड युज करून दर्शील हे नाव रानू या नावाच्या आधी स्वॅप केले. आता नेक्स्ट बघा, सॉर्ट इफिशियन्सी काय आहे ते. सॉर्टिंग मेथड अनालाइज करताना ती प्रोग्राम रन होण्यासाठी लागणारा वेळ आणि प्रोग्रामला रिक्वायर्ड असणारी स्पेस यावर डिपेंड असते. प्रोग्राम रन होण्यासाठी लागणारा वेळ हा प्रोपोर्शनल टू कम्पॅरिझन ऑफ की आणि रेकॉर्ड्सची जी मुव्हमेंट होते तो असतो. म्हणजे काय तर सॉर्ट इफिशियन्सी ही नंबर ऑफ की कम्पॅरिझन्स आणि सॉर्टिंगसाठी डेटाची मुव्हमेंट यावर डिपेंड असते. त्यानंतर आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघणार आहोत तो म्हणजे पासेस. तर आता पासेस काय, तर सॉर्टेड प्रोसेसमध्ये डेटा हा अनेकदा ट्रॅव्हल्स करावा लागतो. इच ट्रॅव्हल्सल ऑफ डेटा इज रेफर्ड टू ऍज अ सॉर्ट पास. सॉर्ट पास हे अल्गोरिदमवर डिपेंड असते. सॉर्ट पास मे ट्रॅव्हल्स द होल लिस्ट ऑर जस्ट सेक्शन ऑफ द लिस्ट. डेटा ट्रॅव्हल्स करणे म्हणजे काय, तर लिस्ट मधील डेटा हा फर्स्ट लोकेशन पासून लास्ट लोकेशन पर्यंत चेक करणे. सॉर्ट पासचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे प्लेसमेंट ऑफ वन ऑर मोर एलिमेंट्स इन अ सॉर्टेड लिस्ट. तर इन जनरल आपण सॉर्टिंग मेथड कुठे बघतो, बिझनेस मध्ये. डेटा प्रोसेसिंग ऍप्लिकेशन मध्ये इन्फॉर्मेशन ही इझिली रिट्राईव्ह करता येते जर डेटा हा सॉर्ट असेल तर, म्हणजे यात सॉर्टिंग मोर इफिशियंट आहे. त्याचप्रकारे बघा, शाळेत किंवा कॉलेजेसमध्ये जेव्हा मेरिट लिस्ट लागते तेव्हा ती एका विशिष्ट ऑर्डर मध्ये असते, म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर मध्ये ही लिस्ट असते आणि त्यावरून रँक ही ठरवली जाते, हे सगळ्यांना माहितीच आहे. तसेच बघा, टेलिफोन डिरेक्टरी मध्ये देखील नेम हे डिसेंडिंग ऑर्डरने असतात, त्यामुळे आपल्याला एखाद्या व्यक्तीचा फोन नंबर शोधणे हे सोपे होते. असे बऱ्याच ठिकाणी रेकॉर्ड हे स्पेसिफिक ऑर्डर मध्ये स्टोअर असल्याने ते रिट्राईव्ह करणे आपल्याला अगदी सोपे होते. दिलेला डेटा हा सॉर्ट करण्यासाठी काही अल्गोरिदम्स अवेलेबल आहेत, तर यातील काही अल्गोरिदम हे सॉर्टिंगसाठी सिम्पल आणि इटरेटिव्ह आहेत, तर काही अल्गोरिदम हे कॉम्प्लिकेटेड पण आहेत. तसा त्या अल्गोरिदमचा स्पीड मात्र फास्ट असतो. तर आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे असा की सॉर्टिंग म्हणजे काय. सॉर्टिंग इज द ऑपरेशन ऑफ अरेंजिंग द रेकॉर्ड्स ऑफ अ टेबल्स अकॉर्डिंग टू द की व्हॅल्यू ऑफ इच रेकॉर्ड, और इट कॅन बी डिफाइन्ड ऍज द प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग अन अनऑर्डर्ड सेट ऑफ एलिमेंट्स टू अन ऑर्डर्ड सेट ऑफ एलिमेंट्स. तर सॉर्टिंग हे ऑपरेशन असे आहे ते टेबल मधील प्रत्येक रेकॉर्ड हा की व्हॅल्यू प्रमाणे अरेंज करते, म्हणजेच अनऑर्डर्ड सेट एलिमेंट हे ऑर्डर सेट एलिमेंट मध्ये कन्व्हर्ट करण्याचे काम हे सॉर्टिंग ऑपरेशन करते. म्हणजे बघा, एक टेबल किंवा फाईल ही तुमची एका स्पेसिफिक सिक्वेन्सने स्टोर्ड आहे, म्हणजे त्यात तुमचे रेकॉर्ड 1, रेकॉर्ड 2, रेकॉर्ड 3, रेकॉर्ड 4 अप टू रेकॉर्ड n. यामध्ये तुमच्या ज्या की व्हॅल्यू आहेत त्या की 1, की 2, की 3 अप टू kn, म्हणजे ही सिक्वेन्शियली ऑर्डर, म्हणजे हा रेकॉर्ड तुमचा सिक्वेन्शियली ऑर्डर रेकॉर्ड आहे, म्हणजे हा रेकॉर्ड सॉर्टेड आहे. केव्हा? जेव्हा इफ आय इज ग्रेटर दॅन जे, इम्प्लायज दॅट के ऑफ जे प्रोसीड्स के ऑफ आय. म्हणजे ह्या ऑर्डर नुसार जर असेल तर तुमचा हा रेकॉर्ड कसा आहे, सॉर्टेड रेकॉर्ड आहे. इफ देर आर अ लार्ज नंबर ऑफ रेकॉर्ड टू बी स्टोर्ड सॉर्टेड, दे मस्ट बी केप्ट इन एक्सटर्नल फाइल्स ऑन ऑक्झिलरी स्टोरेज. दे हॅव टू बी सॉर्टेड युझिंग एक्सटर्नल सॉर्ट. इंटरनल सॉर्टिंग म्हणजे काय? तर बघा, कुठल्याही सॉर्ट मध्ये सॉर्टिंग करताना जर एक्सक्लुझिव्हली मेन मेमरी युज केली तर तो इंटरनल सॉर्ट अल्गोरिदम होतो आणि त्यासाठी हाय स्पीड असतो आणि डेटा मेंबर्स ऍक्सेस होताना रॅन्डमली ऍक्सेस होतात. म्हणजे डेटा हा स्टोअर्ड होताना हाय स्पीडने मेन मेमरीमध्ये स्टोअर्ड होतो. म्हणजेच इंटरनल सॉर्टिंग ही एक्सटर्नल सॉर्टिंग पेक्षा फास्ट असते. तर इंटरनल सॉर्टिंगच्या काही टेक्निक्स आहेत, त्या कुठल्या? तर बबल सॉर्ट, सिलेक्शन सॉर्ट, इन्सर्शन सॉर्ट, क्विक सॉर्ट, शेल सॉर्ट, हिप सॉर्ट, रॅडिक सॉर्ट, बकेट सॉर्ट, हे झाले इंटरनल सॉर्टिंग अल्गोरिदम्स. आता एक्सटर्नल सॉर्टिंग म्हणजे काय? कुठलाही सॉर्ट अल्गोरिदम हा ज्या वेळेला एक्सटर्नल मेमरी युज करतो, जसे की टेप, डिस्क, तर त्याला एक्सटर्नल सॉर्ट अल्गोरिदम असे म्हणतात. मर्ज सॉर्ट हा एक्सटर्नल सॉर्टिंग अल्गोरिदम आहे, पण सॉर्ट करताना यामध्ये हा एक्सटर्नल मेमरी यूज नाही करत. तुम्हाला स्लाइडवर काही टेबल्स दिलेले आहेत, त्यामध्ये बघा, ए टेबलमध्ये 4 रेकॉर्ड्स हे तुम्हाला दिलेले आहेत. त्यात बघा, त्या टेबलमध्ये 3 कॉलम्स आहेत, एक आयडी नंबर, एक की व्हॅल्यू आणि एक नेमचा कॉलम आहे. तर ए टेबल हा बिफोर सॉर्टिंग आहे आणि सॉर्टिंग केल्यानंतरचा टेबल हा, म्हणजे बघा, यामध्ये डेटा हा वन प्लेस टू अनदर प्लेस असा रिप्लेस झालेला आहे. पण जर हा डेटा लार्ज असेल तर हा डेटा मूव होण्यासाठी एक्सपेन्सिव्ह आहे. तर यासाठी आपण एक वे असा यूज करू शकतो की ऑक्झिलरी टेबलसाठी आपण पॉइंटर्स यूज करू शकतो, म्हणजे प्रत्येक रेकॉर्डला तो पॉइंटरने पॉइंट करू शकेल आणि त्यानंतर आपण फक्त पॉइंटर हा मूव करायचा ज्या ठिकाणी आपल्याला ऍक्च्युअल रेकॉर्ड हा हवा असेल त्या ठिकाणी. तर बघा, तुम्हाला सी फिगर मध्ये पॉइंटर थ्रू तो डेटा सॉर्ट करून दाखवलेला आहे. लेफ्ट साइडला जो टेबल दिलेला आहे तो पॉइंटर्स यूज करून आहे, म्हणजे यामध्ये ऍक्च्युअल रेकॉर्ड हा मूव होत नाही, यामध्ये फक्त की ह्या सॉर्ट केलेल्या असतात. आता आपण बबल सॉर्ट काय आहे ते सर्वप्रथम बघू. बबल सॉर्ट हा सिम्पलेस्ट आणि ओल्डेस्ट सॉर्ट आहे. बबल सॉर्ट हा स्लोवेस्ट सॉर्ट आहे. बबल सॉर्ट वर्क बाय कम्पेरिंग इच आयटम इन द लिस्ट विथ आयटम नेक्स्ट टू इट अँड स्वॅपिंग देम इफ रिक्वायर्ड. याचा अर्थ तुम्हाला कळाला का? लिस्ट ही बबल सॉर्ट थ्रू ज्यावेळी आपण सॉर्ट करणार त्यावेळी लिस्ट मधील 0 लोकेशनचा एलिमेंट हा 1 लोकेशनच्या एलिमेंटशी कम्पेअर करणार, तसेच 1 लोकेशनचा एलिमेंट हा सेकंड लोकेशनच्या एलिमेंटशी कम्पेअर करणार. असे लिस्टच्या एंड पर्यंत कम्पॅरिझन करून एलिमेंट आपल्या रिक्वायरमेंट नुसार स्वॅप करणार. या अल्गोरिदम मध्ये ही प्रोसेस रिपीट होते जोपर्यंत प्रॉपर ऑर्डर मध्ये लिस्ट तयार होत नाही तोपर्यंत, कारण लिस्ट मध्ये लार्जर व्हॅल्यू टू बबल टू द एंड ऑफ लिस्ट व्हाइल स्मॉलर व्हॅल्यूज सिंक टुवर्ड्स द बिगिनिंग ऑफ द लिस्ट. बबल सॉर्ट बद्दल जर ब्रीफ मध्ये सांगायचे झाले तर बबल सॉर्ट हा त्याच्या नावाप्रमाणेच आहे, कारण बबल सॉर्ट अल्गोरिदम थ्रू स्मॉलेस्ट डेटा बबल्स अप टू द टॉप ऑफ द सॉर्टेड अरे. बबल सॉर्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळण्यासाठी तुम्हाला स्लाइडवर एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलेले आहे. त्यात बघा, तुम्हाला 3, 1, 4, 5, 9, 2 या एलिमेंट्सची लिस्ट दिलेली आहे. ती लिस्ट बबल सॉर्ट अल्गोरिदम यूज करून सॉर्टेड लिस्ट कशी बनवलेली आहे ते बघा. आता बघा, या 3, 1, 4, 5, 9, 2 या एलिमेंट्सचा ऍरे तुम्हाला दिलेला आहे. आता हा ऍरे आपण बबल सॉर्ट हा अल्गोरिदम यूज करून सॉर्ट करायचा आहे. तर तो कुठल्या पद्धतीने होणार ते बघा. यामध्ये आपण सुरुवातीला या ऍरेतील सर्वात मोठा एलिमेंट कुठला आहे तर 9. तर आपण काय करणार, 9 आणि 2 या दोन एलिमेंट्सला आपण कम्पेअर करणार. 9 आणि 2 ला आपण कम्पेअर केल्यानंतर असे दिसते 9 हा 2 पेक्षा मोठा आहे, म्हणून आपण हे दोन एलिमेंट स्वॅप करायचे. तर आता 9 ची पोझिशन ही ऍरेच्या लास्ट लोकेशनला येणार आणि 9 च्या लोकेशनला 2 हा सेट होणार. ते बघा डायग्राम मध्ये दिसतेच आहे. नंतर आपण कम्पेअर करताना कुठले दोन एलिमेंट कम्पेअर करणार, 2 आणि 5. तर आता 2 आणि 5 मध्ये कुठला एलिमेंट मोठा आहे तर 5, म्हणून आपण काय करणार, हे दोन एलिमेंट स्वॅप करणार. म्हणजे 5 हा एलिमेंट 2 च्या लोकेशनला येणार आणि 2 हा एलिमेंट 5 च्या लोकेशनला रिप्लेस होणार. सेम त्याच पद्धतीने आता आपण कम्पॅरिझन हे कुठल्या एलिमेंट मध्ये करणार आहोत, 2 आणि 4 मध्ये. 2 आणि 4 मध्ये कम्पॅरिझन केल्यानंतर आपल्या हे लक्षात येईल की 4 हा एलिमेंट 2 पेक्षा मोठा आहे, म्हणून हे दोन एलिमेंट आपण स्वॅप करणार. म्हणजे आता 2 च्या जागेवर 4 रिप्लेस होणार आणि 4 च्या जागेवर 2 हा रिप्लेस होणार. त्याचप्रकारे पुढचे कम्पॅरिझन कशात होणार, 2 आणि 1 मध्ये. तर यातील आता कुठला एलिमेंट मोठा आहे तर 2. तर हे दोन एलिमेंट आपण स्वॅप करणार का तर नाही, कारण त्यांची पोझिशन राईट आहे. 1 हा लेस आहे तर तो 2 च्या आधी आहे, तर त्याचे लोकेशन हे 2 च्या आधीच्या लोकेशनला आहे. तर आता आपण कम्पेअर कुठल्या दोन एलिमेंट मध्ये करणार तर 1 आणि 3 मध्ये. तर 1 आणि 3 मध्ये सर्वात मोठा एलिमेंट कुठला तर 3. 1 आणि 3 मध्ये मोठा एलिमेंट कुठला तर 3. तर आता आपण हे दोन एलिमेंट स्वॅप करणार. तर ऍरेच्या फर्स्ट पोझिशनला कुठला एलिमेंट हा स्टोअर होणार तर 1, आणि 3 हा 1 च्या जागी रिप्लेस होणार. तर आता तुम्हाला ऍरे कसा दिसतो आहे, ऍरेतील एलिमेंट कसे आहेत तर 1, 3, 2, 4, 5 आणि 9 हा सॉर्टेड झाला का, अजून नाही. तर आता पुन्हा ह्या स्टेप आपण रिपीट करणार. तर आता फर्स्ट पुन्हा आपण 9 आणि 5 मध्ये कम्पॅरिझन करणार. 9 आणि 5 मध्ये कम्पॅरिझन केल्यानंतर असे दिसते की 9 हा एलिमेंट मोठा आहे आणि 5 हा एलिमेंट लहान आहे. तर 9 हा त्याच्याच, तर हे दोन एलिमेंट आपण स्वॅप करणार का तर नाही. आता नेक्स्ट कम्पॅरिझन आपण कशात करणार, 5 आणि 4 मध्ये. यात कम्पॅरिझन केल्यानंतर असे दिसते की 4 हा 5 पेक्षा स्मॉल आहे, तर हे दोन एलिमेंट आपण स्वॅप करणार का तर नाही. आता नेक्स्ट आपण 4 आणि 2 मध्ये कम्पॅरिझन करणार. तर यामध्ये कुठला एलिमेंट मोठा आहे तर 4, म्हणजे 4 चेही, म्हणजे 4 ची प्लेस 4 चे लोकेशन करेक्ट आहे. तर हे दोन एलिमेंट आपण स्वॅप करणार नाही. आता आपण कुठले एलिमेंट कम्पेअर करणार तर 3 आणि 2. तर यामध्ये असे लक्षात येते 3 हा 2 पेक्षा मोठा आहे, म्हणजे आपण हे दोन एलिमेंट स्वॅप करणार आणि 2 हा 3 च्या जागी रिप्लेस होणार. तर आता आपला फायनल ऍरे बघा कसा तयार झालेला आहे. 1, 2, 3, 4, 5 आणि 9, म्हणजे असेंडिंग ऑर्डरने आपला ऍरे हा फायनल तयार झाला आहे. तो कुठला अल्गोरिदम यूज करून, तर बबल सॉर्ट हा अल्गोरिदम यूज करून आपण हा ऍरे असेंडिंग सॉर्टने सॉर्ट केलेला आहे. तर बबल सॉर्ट यूज करून आपण हा ऍरे सॉर्ट केलेला आहे. तर स्लाइडवर मी तुम्हाला यासाठी एक कोड दिलेला आहे, त्यात बघा. फर्स्ट लाईन आपण बबल सॉर्ट हे फंक्शन यूज केलेले आहे विथ 2 पॅरामीटर्स. त्यातील पॅरामीटर्स कुठले आहेत तर ए ऑफ मॅक्स, म्हणजे ऍरे ऑफ मॅक्झिमम नंबर. म्हणजे ऍरे हा इंटीजर ऍरे हा आपण डिफाईन केलेला आहे. त्यानंतर इंटीजर एन, एन म्हणजे काय तर नंबर ऑफ एलिमेंट्स टू बी सॉर्टेड, म्हणजे जे एलिमेंट्स आपल्याला सॉर्ट करायचे आहे त्यासाठी आपण इंटीजर एन हा नंबर इथे डिफाईन केलेला आहे. त्याचप्रकारे आपल्याला जे आवश्यक असणारे व्हेरिएबल्स आहेत ते आपण यामध्ये डिक्लेअर केलेले आहेत, इंटीजर आय, जे आणि टेम. त्यानंतर बघा फॉर लूप यूज करून आपण ए ऑफ जे आणि ए ऑफ जे प्लस 1 यामध्ये कम्पॅरिझन केलेले आहे. जर ए ऑफ जे प्लस 1 हा ग्रेटर दॅन असेल तर दोन एलिमेंट्स हे आपण स्वॅप करतो. ते आपण आधीच्या उदाहरणात बघितलेच. म्हणजे यामध्ये एन मायनस वन पासेस आहे आणि एन मायनस वन कम्पॅरिझन्स आहेत. आणि हे सर्व पासेस आणि कम्पॅरिझन्स फिनिश झाल्यानंतर सॉर्टेड ॲरे हा तयार होतो, म्हणजेच ए ऑफ जे इज इक्वल टू ए ऑफ जे प्लस वन, ए ऑफ जे प्लस वन इज इक्वल टू 10. तर हा अल्गोरिदम युज करून आपण अजून एक ॲरे सॉर्ट करू, तो मी तुम्हाला स्लाइडवर दिलेला आहे. त्यात बघा ॲरे एलिमेंट्स आपले 76, 67, 36, 55, 23, 14 आणि 6 हे आपले ॲरे एलिमेंट्स आहेत. तर आता यामध्ये पास वन म्हणजे आपण फर्स्ट स्टेप यामध्ये फॉलो करू. तर त्यामध्ये आपण फर्स्ट कम्पॅरिझन कुठल्या एलिमेंट्स मध्ये करणार, 76 आणि 67 यामध्ये. तर यामध्ये ए ऑफ जे हा ए ऑफ जे प्लस वन पेक्षा मोठा आहे का, तर यामध्ये ए ऑफ जे इज लेस दॅन ए ऑफ जे प्लस वन. तर यामध्ये ए ऑफ जे इज ग्रेटर दॅन ए ऑफ जे प्लस वन, म्हणून हे दोन नंबर आपण स्वॅप करणार, 76 आणि 67. तर बघा स्टेप फर्स्ट मध्ये 76 हा 67 वर रिप्लेस होणार. त्यानंतर आपण कम्पॅरिझन करणार ते 76 आणि 36 यामध्ये. तर पुन्हा 76 हा नंबर 36 पेक्षा मोठा आहे म्हणून आपण हे दोन एलिमेंट्स स्वॅप करणार. त्यानंतर आपण कम्पॅरिझन करणार आहोत ते 76 आणि 55 या दोन नंबरमध्ये. तर यातही 76 हा नंबर 55 पेक्षा मोठा आहे म्हणून हे दोन नंबर आपण स्वॅप करणार. त्यानंतर कम्पॅरिझन होणार ते 76 आणि 23 या एलिमेंट मध्ये. तर यातही 76 हा नंबर 23 पेक्षा मोठा आहे म्हणून हे दोन नंबर आपण स्वॅप करणार. सेम त्याच पद्धतीने आपण 76 आणि 14 यामध्ये कम्पॅरिझन करणार. तर यातही 76 हा 14 पेक्षा मोठा आहे म्हणून आपण हे दोन एलिमेंट स्वॅप करणार. आणि लास्ट एलिमेंट हा 6, तर यातही 76 आणि 6 मध्ये कम्पॅरिझन केल्यानंतर असे लक्षात येते की 76 हा नंबर 6 पेक्षा मोठा आहे म्हणून हे दोन एलिमेंट आपण स्वॅप करणार. आणि ॲरेतील सर्वात मोठा एलिमेंट 76 हा ॲरेच्या लास्ट लोकेशनला स्टोअर होणार. तर हा झाला पहिला पास. आता सेकंड पास आपण करणार आहोत, त्यामध्ये कम्पॅरिझन आपण कुठल्या दोन एलिमेंट्स मध्ये करणार, तर 67 आणि 55. कारण आता यामध्ये कुठला एलिमेंट हा मोठा आहे, तर 67, म्हणून आपण 67 ला 55 कम्पेअर करू. तर यामध्ये कुठला नंबर मोठा, 67, म्हणून आपण हे दोन एलिमेंट स्वॅप करणार. सेम त्याच पद्धतीने 67 आणि 23 हे नंबर आपण कम्पेअर करणार. तर यात पुन्हा 67 हा मोठा आहे म्हणून हे दोन नंबर आपण स्वॅप करू. त्यानंतर नेक्स्ट एलिमेंट हा 14, 67 आणि 14 ला आपण कम्पेअर केले, त्यातून 67 हा मोठा नंबर आहे म्हणून आपण या दोन नंबरला स्वॅप करणार. सेम त्याच पद्धतीने 67 आणि 6 मध्ये कम्पॅरिझन होणार, तर यातही 67 हा मोठा आहे म्हणून 67 आणि 6 हे दोन नंबर आपण स्वॅप करणार. आणि ॲरेच्या सेकंड लास्ट लोकेशनला 67 हा नंबर स्टोअर होणार. हा झाला सेकंड पास. आता अजूनही आपला ॲरे हा सॉर्टेड ॲरे झालेला आहे का, तर नाही, म्हणून आपण आता थर्ड पास करणार. आता यामध्ये बघा सर्वात मोठा एलिमेंट कुठला, तुमचा 55. आता 55 आणि 23 हे दोन एलिमेंट आपण कम्पेअर करणार. तर यामध्ये 55 हा मोठा आहे म्हणून हे दोन नंबर आपण स्वॅप केले. त्याचप्रमाणे नेक्स्ट आपण 14 एलिमेंटशी 55 हा नंबर कम्पेअर करणार. तर यातही 55 हा नंबर मोठा आहे म्हणून हे दोन नंबर आपण स्वॅप करणार. नेक्स्ट 55 आणि 6 या दोन नंबर मध्ये आपण कम्पॅरिझन करणार. तर यात 55 हा नंबर मोठा आहे म्हणून 6 हा नंबर, 6 आणि 5 नंबर, 55 नंबर यामध्ये म्हणून ह्या दोन नंबर मध्ये आपण स्वॅप म्हणून हे दोन नंबर आपण स्वॅप करणार. आता पुढे 67 हा 55 पेक्षा मोठा आहे म्हणजे इथं आता आपण कम्पेअर इथं थर्ड पास हा आपण स्टॉप करणार. आता फोर्थ पास. आता यात बघा सर्वात मोठा एलिमेंट तुम्हाला या फोर एलिमेंट्स पैकी कुठला दिसतो आहे, 23, 36, 14, 6 या फोर नंबर पैकी कुठला नंबर मोठा आहे, तर 36. तर आता पुन्हा 36 आणि 14 यामध्ये आपण कंपॅरिझन करणार. तर यातून 36 हा नंबर मोठा आहे म्हणून हे दोन नंबर आपण स्वॅप करणार. नेक्स्ट आपण 6 नंबरशी 36 या नंबरला कम्पेअर करणार. तर 36 हा नंबर मोठा आहे म्हणून आपण या दोन नंबरला स्वॅप करणार. त्यानंतर 36 आणि 55 यामध्ये 36 हा नंबर लहान आहे म्हणजे आपण आता इथं कंपॅरिझन स्टॉप करणार. आता नेक्स्ट उरलेले तीन एलिमेंट बघा ॲरेतील 14, 23 आणि 6. तर आता यामध्ये 23 आणि 6 या नंबरमध्ये आपण कंपॅरिझन करणार. तर यामध्ये 23 हा नंबर मोठा आहे म्हणून हे दोन नंबर आपण स्वॅप करणार. नेक्स्ट 23 आणि 36 या दोन नंबरमध्ये आपण कंपॅरिझन करणार. तर 23 हा लहान आहे म्हणून इथं आपण कंपॅरिझन हे स्टॉप करणार. आणि आता बघा उरलेले दोन एलिमेंट ॲरेतील 6 आणि 14. तर यामध्ये 14 हा नंबर 6 नंबरपेक्षा मोठा आहे म्हणजे आपण हे दोन एलिमेंट स्वॅप करणार. आणि आता आपला फायनली ॲरे बघा, फायनली ॲरे मधील एलिमेंट बघा 6, 14, 23, 36, 55, 67, 76. म्हणजे फायनली हा आपला ॲरे सॉर्टेड ॲरे झाला. जे बबल सॉर्ट हा अल्गोरिदम यूज करून या प्रकारे ॲरे हा आपण सॉर्ट करतो. आणि हाच ॲरे जर आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरने सॉर्ट करायचा असेल तर यामध्ये फक्त तो तुम्हाला आधीच्या स्लाइडवर जो कोड दिलेला आहे तो असेंडिंग सॉर्ट साठीचा कोड आहे. आणि जर आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरने सॉर्टिंग करायचं असेल तर फक्त इफ या स्टेटमेंटमध्ये बघा छोटासा चेंज होतो. ज्यावेळेला आपण असेंडिंग ऑर्डर करतो त्यावेळेला बघा आपण ए ऑफ जे इज ग्रेटर दॅन ए ऑफ जे प्लस वन ही स्टेटमेंट यूज केलेली आहे. आणि ज्या वेळेला आपण डिसेंडिंग ऑर्डरने सॉर्ट करतो त्यावेळेला ए ऑफ जे इज लेस दॅन ए ऑफ जे प्लस वन हे चेक करायचे असते आणि त्यानंतर नंबर स्वॅप करायचे असतात. तर डिसेंडिंग ऑर्डर साठीचा ही कोड मी तुम्हाला स्लाइडवर दिलेला आहे. आता आपण बघणार आहोत अनालिसिस ऑफ बबल सॉर्ट. बबल सॉर्ट अल्गोरिदम सुरुवातीला ॲरे मधील टॉप मोस्ट आयटम हा नेक्स्ट आयटमशी कम्पेअर करून आपल्याला रिक्वायरमेंटनुसार एलिमेंट हा स्वॅप करता येतो. एन मायनस वन कम्पॅरिझन कम्प्लीट झाल्यानंतर टोटल नंबर एन मधून लार्जेस्ट एलिमेंट हा ॲरेच्या बॉटमला स्टोअर होतो. म्हणजेच एन्थ लोकेशन हा एलिमेंट स्टोअर एन्थ लोकेशनला एलिमेंट स्टोअर होतो, राईट. द प्रोसेस इज देन रिअप्लाइड टू द रिमेनिंग एन मायनस वन आयटम्स इन द ॲरे. जर एन डेटा आयटम्स असतील तर त्यासाठी एन एन ब्रॅकेट एन मायनस वन डिवाइड बाय टू कम्पॅरिझन हे रिक्वायर्ड असतात. अँड ऑन द ॲव्हरेज ऑलमोस्ट वन हाफ ॲज मेनी स्वॅप्स. कारण बबल सॉर्ट लार्ज सॉर्टिंग जॉबसाठी इनइफिशियंट आहे. बबल सॉर्ट थ्रू अनालिसिस हे डिफिकल्ट आहे. जर सॉर्टेड ॲरे मध्ये आपण इटरेशन स्टॉप नाही केले तर अनालिसिस हे सिम्पल होते. प्रत्येक इटरेशन तयार होताना नंबर ऑफ कम्पॅरिझन हे कोणत्या प्रकारे असतात तर एन मायनस वन कम्पॅरिझन्स इन द फर्स्ट इटरेशन, एन मायनस टू कम्पॅरिझन्स इन सेकंड इटरेशन्स, वन कम्पॅरिझन्स इन लास्ट इटरेशन. म्हणजे एकूण कम्पॅरिझन्स कसे एन मायनस वन प्लस एन मायनस टू प्लस एन मायनस थ्री प्लस डॉट 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 प्लस वन इज इक्वल टू एन इन ब्रॅकेट एन मायनस वन डिवाइड बाय टू. म्हणजेच ऑर्डर ऑफ एन स्क्वेअर. म्हणजे आपण जे दोन ॲरे बबल सॉर्ट हा अल्गोरिदम यूज करून सॉर्ट केले त्यात आपण बघितलेच आधी आपण फर्स्ट नंबर आणि सेकंड नंबर यामध्ये कम्पॅरिझन करतो, त्याप्रमाणे नेक्स्ट नेक्स्ट आपण कम्पॅरिझन करतो आणि लास्टला आपण एकच कम्पॅरिझन करतो, हो ना. तर तेच इथं दिलेले आहे. तर प्रत्येक केससाठी टाइम कॉम्प्लेक्सिटी कशी, तर ॲव्हरेज केस कॉम्प्लेक्सिटी इज इक्वल टू ऑर्डर ऑफ एन स्क्वेअर. बेस्ट केस कॉम्प्लेक्सिटी इज इक्वल टू ऑर्डर ऑफ एन स्क्वेअर आणि वर्ड्स केस कॉम्प्लेक्सिटी इज इक्वल टू ऑर्डर ऑफ एन स्क्वेअर. तर बबल सॉर्टचा ऍडव्हान्टेज काय? तर इझी टू अंडरस्टँड अँड इझी टू इम्प्लिमेंट. आणि ज्या प्रकारेचा ऍडव्हान्टेज आहे त्याच प्रकारे याचा डिसऍडव्हान्टेज पण आहे. तो असा, इन इफिशियन्सी मेक्स इट स्लो फॉर लार्ज ॲरे. म्हणजे लार्ज ॲरेसाठी बबल सॉर्ट हा इफिशियंट नाही.